सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये जसं थोडा वेळापूर्वी सांगितलं होतं, आजच्या दिवशी अशी एक घटना घडणार आहे ज्यामुळे आजचा दिवस 18 मार्च 2016 ही तारीख सुद्धा इतिहासाच्या पानांवर सोनेरी अक्षरांमध्ये कोरण्यात येईल. कारण आज तो सिनेमा पुन्ह्यांदा रिलीज होतोय जो खऱ्या अर्थानं मराठी चित्रपट सृष्टीची ओळख ठरला. इंटरनॅशनल पातळीवरती हा सिनेमा आपल्या मराठी सिनेमाला रिप्रेझेंट करत होता आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाची वाहवा मिळवत होता. सिनेमाचं नाव पिंजरा. याच सिनेमात आपल्याला डॉक्टर श्रीराम लागू आणि निळू फुले निळू भाऊ या दोघांच्याही अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं लागू आणि फुले भक्त जे माझ्यासारखे आहेत त्यांनी या सिनेमाची पारायणं झोडली आहेत. पण ती जनरेशन जिनं अजूनपर्यंत ह्या सिनेमाला विजिट केली नाहीये, जिनं हे सगळे अनुभव स्वतःच्या मनामध्ये साठवले नाहीयेत, त्या सगळ्या लोकांसाठी हा सिनेमा परत एकदा आजच्या दिवशी रिलीज करण्यात येतोय नव्या रंगात, नव्या ढंगात, नव्या डिजिटल तंत्रामध्ये. हा सिनेमा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा व्ही शांताराम यांना सल्यूट करण्याचा एक चान्स मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा लावणी कशी असावी ती अशी असावी, ठसका कसा हवा तो असा हवा, माणसाच्या आयुष्यातल्या भाव विवश करणाऱ्या क्षणांना कसं मांडावं पडद्यावरती ते असं मांडावं. अक्षरशः इन्स्टिट्यूशन आहे हा सिनेमा. म्हणजे हीच इन्स्टिट्यूशन आता पुन्ह्यांदा सगळ्या मराठी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर सलाम 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 या सगळ्या दिग्गजांना सलाम. रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. बजाते राहो.